आकाशवाणी नागपूर आभरणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज नौदलाच्या सुरत निलगिरी या नौकांचं आणि वाघशीर या पाणबुडीचं राष्ट्रार्पण. नवी मुंबईतील इस्कॉन मंदिराचंही केलं लोकार्पण. 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आज छत्रपती संभाजीनगर इथं केंद्रीय माहिती प्रसारण सचिव संजय जाजू यांच्या हस्ते होणार उद्घाटन. डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय नागपूर इथं येत्या 17 ते 19 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय विधी उत्सव जस्टा कॉजाचं आयोजन आणि उत्तम साहित्य समाजाला दिशा देणारं आचार्य अविनाश आवलगावकर यांचं विदर्भ साहित्य संघाचा वर्धापन दिन आणि वाङ्मय पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रतिपादन. भारत विस्तारवाद नाही तर विकासवादाच्या दिशेनं काम करतो आहे. भारतानं खुल्या सुरक्षित समावेशक आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्राचं नेहमी समर्थन केलं आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. मुंबईत नौदलाच्या गोदीत आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी या युद्धनौका आणि आयएनएस वाघशीर ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट केल्यानंतर ते बोलत होते. नौदलाच्या ताफ्यात एकाच वेळी एकापेक्षा अधिक युद्धनौका आणि पाणबुडी समाविष्ट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे भारताची सुरक्षा आणि प्रगतीला नवीन सामर्थ्य मिळेल असं ते म्हणाले.
आज भारत की समुद्री विरासत नेव्ही के गौरवशाली इतिहास और आत्मनिर्भर भारत अभियान के लिए भी बहुत बड़ा दिन है. छत्रपती शिवाजी महाराज ने भारत में नौसेना को नया सामर्थ्य दिया था, नया विजन दिया था. आज उनकी इस पावन धरती पर 21वीं सदी की नेवी को सशक्त करने की तरफ हम एक बहुत बड़ा कदम उठा रहे हैं.
आज भारत संपूर्ण जगात विशेषतः ग्लोबल साऊथ क्षेत्रात एक विश्वासार्ह आणि जबाबदार मित्र देश म्हणून ओळखला जातो. आर्थिक प्रगती, ऊर्जा सुरक्षा यासाठी जलसुरक्षा आवश्यक असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं. गेल्या 10 वर्षात भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांनी आत्मनिर्भरतेचा मंत्र अवलंबला आहे त्याचं त्यांनी कौतुक केलं. सर्वांच्या सहकार्यानं लवकरच संरक्षण क्षेत्राचा कायापालट होईल असं त्यांनी सांगितलं. संकटकाळात इतर देशांवरचं भारताचं अवलंबित्व कमी करणं, रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करणं यामुळे शक्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या 10 वर्षात नौदलाच्या ताफ्यात 33 युद्धनौका आणि 7 पाणबुड्या सहभागी झाल्या आहेत. यातल्या 39 देशात बनवल्या होत्या याकडे त्यांनी लक्ष वेधलं. वाढवण बंदराला मंजुरी, सीमावर्ती भागांमध्ये वाढती जोडणी, भारतमाला योजना, व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. या कार्यक्रमानंतर पंतप्रधानांनी नवी मुंबईच्या खारघर इथं श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर इस्कॉन प्रकल्पाचंही उद्घाटन केलं. 9 एकरांवर वसलेल्या या प्रकल्पात अनेक देवदेवतांची मंदिरं, वैदिक शिक्षणाचं केंद्र, प्रस्तावित वस्तूसंग्रहालय, सभागृह आणि उपचार केंद्र यांचा समावेश असून मोदी यांनी या मंदिराचं महत्व सांगितलं आहे.
नई पीढ़ी की रुचि और आकर्षण के अनुरूप यहां रामायण महाभारत उसको समेटे हुए उस पर आधारित म्यूजियम भी बनाया जा रहा है. यहां वृंदावन के 12 जंगलों पर आधारित एक उद्यान भी विकसित किया गया है. मुझे विश्वास है ये मंदिर परिसर आस्था के साथ साथ भारत की चेतना को भी समृद्ध करने का एक पुण्य केंद्र बनेगा.
या प्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रामुख्यानं उपस्थित होते. सशस्त्र दलाच्या अतुलनीय बलिदानाचा सन्मान करण्यासाठी आज लष्कर दिन साजरा केला जात आहे. भारतीय लष्कराच्या सैनिकांचं शौर्य, बांधिलकी आणि मातृभूमीची सेवा यांचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. याच दिवशी 1949 तत्कालीन जनरल के एम करियप्पा यांनी शेवटच्या ब्रिटिश कमांडर इन चीफकडून भारतीय सैन्याची सूत्र हाती घेतली होती. या घटनेच्या स्मरणार्थ लष्कर दिन साजरा केला जातो. लष्कर दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लष्करातील जवान आणि ज्येष्ठ तसंच निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सैनिक देशाच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी योगदान देतात. आपल्या सीमेचं रक्षण करण्यासाठी ते सदैव सज्ज असतात असं मुर्मू यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी वाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा आज 15 जानेवारी बुधवार रोजी सायंकाळी छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या सोहळ्याचं उद्घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या हस्ते होणार असून यावेळी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध आणि ज्येष्ठ लेखिका नाटककार निर्मात्या आणि चित्रपट दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांना त्यांच्या भारतीय सिनेमातील अतुल्य योगदानाबद्दल केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. निलंबित प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयानं अटकेपासून संरक्षण दिलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता, त्यावर तिनं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं आज सुनावणी घेतली आणि तिच्याविरुद्ध कठोर पावलं उचलू नयेत असे आदेश दिले.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाद्वारे येत्या 17 ते 19 जानेवारी दरम्यान जस्टा कॉझा या राष्ट्रीय विधी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून 17 जानेवारी शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजता लॉ कॉलेज अमरावती रोड स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या सभागृहात या उत्सवाचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य आणि या महोत्सवाचे मुख्य आयोजक डॉ रविशंकर मोर यांनी आज दिली. याप्रसंगी त्यांनी या विधी महाविद्यालयाचे महत्व तसंच राष्ट्रीय विधी महोत्सवाचं महत्व अधोरेखित केलं.
यहां पर करीबन 1000 विद्यार्थी शिक्षा लेते हैं और आप सभी जानते हैं कि इस महाविद्यालय से मुख्य न्यायाधीश से लेकर भारत के पंतप्रधान ऐसे अनेक मान्यवर इस महाविद्यालय के विद्यार्थी रहे हैं. तो जस्टा कॉझा में हम विद्यार्थियों को किस प्रकार से ट्रेनिंग हो, किस प्रकार से उनका एक्सपोजर हो राष्ट्रीय विषयों पर, अंतरराष्ट्रीय विषयों पर, और उनका पार्ट ऑफ द ट्रेनिंग एज अ लॉयर कैसा उचित ढंग से हो सके, इसलिए इस आयोजन का विशेष महत्व है.
या 3 दिवसीय महोत्सवांमध्ये युवा परिषद नागपूर डायलॉग या अंतर्गत दुसऱ्या दिवशी 18 जानेवारी शनिवारी रोजी गणमान्य व्यक्तिमत्वांच्या उपस्थितीमध्ये युवा संवाद कार्यक्रम होईल. विधानसभेचे अध्यक्ष डॉ राहुल नार्वेकर यांच्या मुख्य उपस्थितीत नागपूर विधानभवनाच्या सभागृहात सकाळी 10 वाजता राष्ट्रीय युवा परिषद देखील होणार आहे. संध्याकाळी 4 वाजता जस्टा कॉझा अतिथी व्याख्यानाअंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान हे व्याख्यान देतील. रस्ते सुरक्षा सप्ताहांतर्गत अपघातावर आळा घालण्यासाठी गोंदिया उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि शहर वाहतूक शाखेच्या वतीनं आज गोंदिया शहरात हेल्मेटचा वापर करीत बाईक रॅली काढण्यात आली. यात नागरिकांनी देखील मोठ्या संख्येत भाग घेतला होता. वाहतूक नियमांचं पालन करूनच वाहनं चालवा असं आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसरकर यांनी केलं आहे.
शहरभर रॅली फिरवण्यात आली, त्यामध्ये प्रामुख्याने जनजागृती करणे हाच उद्देश होता. वाहन चालवताना, दुचाकी चालवताना स्पेशली हेल्मेटचा वापर करावा, त्याचबरोबर स्लोगन्स लावलेले होते. त्यामध्ये वाहन चालवत असतील, कार चालवताना सीट बेल्टचा वापर किंवा वाहनाची गती स्पीड लिमिटचं पालन करणे किंवा वाहन चालवताना कुणी मोबाईलचा वापर करू नये असे विविध वाहतूक नियमांचं पालन करण्याबाबत जनजागृतीसाठी आजची रॅली करण्यात आली होती. त्याचबरोबर माननीय जिल्हाधिकारी यांच्या हस्ते दिनांक 22 रोजी एक मोफत हेल्मेटचं वाटप देखील आपण करणार आहोत.
कोणतेही श्रेष्ठ साहित्य काळाच्या चौकटीत संपत नाही. पुढची अनेक वर्ष जे जे उत्तम साहित्य टिकून राहील ते समाजाच्या व्यवस्थेला दिशा देत राहणार आहे असं प्रतिपादन मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूरचे कुलगुरू आचार्य अविनाश आवलगावकर यांनी केलं. विदर्भ साहित्य संघाचा 102वा वर्धापन दिन समारंभ आणि वाङ्मय पुरस्कार सोहळा मकर संक्रांतीच्या पर्वावर विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात आयोजित करण्यात आला. विदर्भ साहित्य संघाकडे जून ते जुलै 2023-24 या काळात प्रकाशित झालेल्या साहित्यकृतींमधून विदर्भातील प्रसिद्ध लेखकांसह नवोदित लेखकांच्या पुस्तकांना तसंच राज्यस्तरीय पुरस्कारांचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज नौदलाच्या सुरत निलगिरी या नौकांचं आणि वाघशीर या पाणबुडीचं राष्ट्रार्पण, नवी मुंबईतील इस्कॉन मंदिराचंही केलं लोकार्पण. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.